नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उपराष्ट्रपती जगदीप धनकर फाल्यां सावन केरळाच्या 2 दिसांच्या दौऱ्यार आसात. सोमारा उपराष्ट्रपती त्रिशूर जिल्ह्यातल्या गुरुवायूर मंदिरात प्रार्थना करतले. उपरांत ते कोचीत राष्ट्रीय प्रगत कायदेशीर अभ्यास विद्यापीठाच्या विद्यार्थी आनी प्राध्यापकांकडे संवाद साधतले. त्रिनिदाद आनी टॉबॅगोची यशस्वी भोंवडी सोपयले उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ग्लोबल साउथाकडे भारताचे संबंद अदीक दृढ करपाच्या उद्देशान 5 देशांच्या दौऱ्याच्या 3र्या टप्प्यात आज सकाळी अर्जेंटिनाची राजधानी बुएनोस एरीस हांगा पावले. तांका भारतीय समुदायान खास शास्त्रीय नृत्य सादरीकरणान येवकार दिलो. अर्जेंटिनाचे आदरणीय स्वातंत्र्य सैनिक आनी राष्ट्रीय नायक जनरल जोजे डी सान मार्टीन हांच्या पुतळ्याक आदरांजली ओपून दोनी देशामधली धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करपाक आनी सहकार्याचे नवीन मार्ग उघडपाक प्रतिनिधीमंडळ स्तराचेर चर्चा करतले.
Our development partnerships are demand-driven, respectful, and without conditions. Distinguished members, it is time for us to work together to give the Global South its rightful seat at the right table.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या म्हयन्याच्या 6 आनी 7 तारखेक ब्राझीलातल्या रियो डे जेनेरो हांगा जावपी ब्रिक्स शिखर परिषदेत वांटो घेतले आनी उपरांत ब्राझीलियाक द्विपक्षीय भेट दितले. सुमार 6 दशका उपरांत भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिली भेट आसतली. या भेटीवेळार मोदी ब्राझीलाचे राष्ट्राध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा आनी हेर जायत्या जागतीक फुडाऱ्या वांगडा चर्चा करतले. वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हळां की भारत स्वताच्या अटींचेर व्यापार कबलातीचेर चर्चा करता आनी केन्नाय वेळेर आधारीत व्यापार कबलात करिना. अमेरिके वांगडाच्या व्यापार कबलाती बद्दल नवी दिल्लीत माध्यमांकडे उलयतना मंत्र्यांनी म्हळें की मुक्त व्यापार कबलात तेन्नाच जाता जेन्ना परस्पर फायद्याची आसता. तांणी अशेंय म्हळें की व्यापार कबलात पुरायपणान राष्ट्रीय हिताची आसली तेन्नाच देश स्विकारता. गोयल हांणी म्हळें की अमेरिका, युरोप आनी न्यूझीलंडा सयत वेगवेगळ्या देशांवांगडा कबलाती खातीर वाटाघाटी सुरू आसात.
भारत अपने शर्तों पर चर्चा करता है, अलग अलग देशों के साथ चर्चा चल रही है. यूरोपियन यूनियन हो, न्यूजीलैंड हो, ओमान हो, यूएसए हो, चिली हो, पेरू हो, कई देशों के साथ एग्रीमेंट की बात चल रही है. फ्री ट्रेड एग्रीमेंट तभी संभव होता है जब दो तरफा फायदा हो. इट शुड बी अ विन विन एग्रीमेंट.
देशातल्या करोडांनी गरीब आणि ग्रामीण जनतेच्या आर्थिक समृद्धी खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सहकार मंत्रालयाची थापणूक करपाचे थारायला. हे विषयी गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळे की
देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने तय किया कि करोड़ों गरीब, करोड़ों ग्रामीण उनके जीवन में आशा का संचार, उनकी आर्थिक समृद्धि के लिए देश में सहकारिता मंत्रालय की स्थापना की जाए. उसके बाद सहकारिता मंत्रालय ने राष्ट्रीय स्तर पर केंद्र में एक अलग मंत्रालय की स्थापना हो.
राष्ट्रीय तपास संस्था एनआयएन भारतातल्या अमेरिका आणि हेर देशांत बेकायदेशीर मानवी तस्करी करपी दोघांक अटक केल्या. हिमाचल प्रदेश आणि दिल्लीत 2 सुवातींनी छापे घाले उपरांत आरोपीक अटक केली. ग्राहक व्यवहार विभाग आणि भारतीय मानक ब्युरो बीआयएसान देशभरातल्या गिरायकांक फक्त बीआयएस प्रमाणित हेल्मेट वापरपाचे आवाहन केला. विभागान बीआयएस प्रमाणपत्राशिवाय हेल्मेटाचे उत्पादन वा विक्री करपा आड कठोर अंमलबजावणी करपाचे आवाहन केला. ग्राहक व्यवहार विभागान आपल्या निवेदनात म्हळा की फाटल्या आर्थिक वर्षांत बीआयएस मानक चिन्हाचो गैरवापर केल्ल्याबद्दल 30 परस चड सोद घेतिल्लो आनी जप्तीची कारवाय केल्ली. बॅडमिंटनात भारताच्या किदांबी श्रीकांतान कॅनडा ओपन सुपर 300 बॅडमिंटन सर्तीच्या एकोडीच्या उपांत्य फेरयेत प्रवेश करून आपली मजबूत धाव सुरू दवरल्या. ताणें अव्वल मानांकित आनी जागतीक क्रमवारीत 6व्या सुवातेर आशिल्ल्या चायनीज तैपेच्या चाऊ तियन चेनाक हारावन जैत मेळयले. भारतीय हवामान विभाग आयएमडीन आयज मध्य प्रदेशांत रेड अलर्ट जारी केला. मुखावेल्या 3 दिसांत मध्य, उत्तर आनी पूर्व भारतांत कांय वाठारांनी दडकांनी ते अतिदडकांनी पावसाची शिटकावणी दिल्या. भारतीय हवामान खात्या प्रमाण ह्या म्हयन्याच्या 8 तारखे मेरेन कोकण आनी गोवा, महाराष्ट्र, आसाम, मेघालय, छत्तीसगड, पूर्व राजस्थान, पश्चिम बंगाल, गुजरात, झारखंड आनी उत्तराखंडात कांय सुवातींनी दडकांनी ते अतिदडकांनी पावस पडपाची शक्यताय आसा. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.